श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 13व्या अध्यायाच्या 27व्या श्लोकापर्यंतचं निरूपण, काल 27वा श्लोक सुरू होता, त्यात माऊलीनी असं सांगितलं की जो सर्व भूतांमध्ये सर्व प्राणीमात्रांमध्ये परमात्म्याला पाहतो तो ज्ञानातील डोळस होय। एवं जीव धर्महीनू जो जीवासी अभिन्नू, म्हणजे जितके जीव आहे त्याच्याशी अभिन्न आहे त्याचाच तो पार्ट आहे किंवा ते जीव माझाच पार्ट आहे। देखे तो सुनयनू ज्ञानियान माझी, ज्ञानियान माझी ज्ञानी लोकांमध्ये डोळे असणारा सुनयन तोच आहे। पुढे माऊली म्हणाल्या, ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा। ज्ञानातील जितके डोळस लोक आहेत त्या डोळस ज्ञानियांचाही तो डोळा आहे। हे स्तुती नोहे बहुवसा भाग्याचा तो, हे फक्त त्याची स्तुती नाही आहे तर तो फार भाग्यवंत आहे, असं माऊलीनी मागच्या भागामध्ये सांगितलं। आज 28व्या श्लोकापासून निरूपण पुढे नेऊया।
पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं नहि नस्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम्।
ईश्वर सर्वत्र सामान्यत्वाने स्थित आहे, सामान्यत्वाने बरं का, सर्वत्र सहज भावाने सामान्य भावाने तो सर्वत्र विद्यमान आहे असे जाणणारा स्वतःचा स्वतः घात करीत नाही। घात करीत नाही म्हणजे मी देह आहे असा तो समजत नाही, म्हणून त्याला श्रेष्ठ अशी गती प्राप्त होते। नुसतं मोक्ष नव्हे तर त्याला परब्रह्म स्वरूप प्राप्त होते, तो आपल्याच स्वरूपाला येऊन मिळतो।
जे गुणेंद्रिय धोकटी देहधातूंची त्रिकुटी पाच मिळावा ओखटी दारुण हे उघड पाच वेवली हे पंचधांगी लागली जीव पंचानना सापडली हरिण कुटी हे। ऐसा सोनी इये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना। परी इये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडू सुता तेथेची मिळे। जो योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडुनिया जन्म कोडी न निगोईया भाषा बुडी देती वागी। जे आकाराचे पैल तीर जे नादाची पैल मेर तुर्येचे माज घर परब्रह्मजे।
कारण देह हा गुण आणि इंद्रिये यांची राहण्याची धोकटी आहे। काय म्हणतात, इंद्रिय आणि गुण। आता इंद्रिय म्हणजे जे 36 तत्व आपण पाहिले होते त्याच्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय होती, 5 कर्मेंद्रिय होती, 5 ज्ञानेंद्रियांचे विषय, 5 कर्मेंद्रियांचे विषय। त्या 36 तत्वांमध्ये तर 20 तत्व हे इंद्रियांचेच होते, त्याच्या व्यतिरिक्त मनबुद्धी अहंकार हे सुद्धा इंद्रियाच्या वरचे भाग आहेत आणि याच्यातून गुण निर्माण होतात, रजोगुण तमोगुण सत्वगुण। तर हे शरीर मेजॉरिटीने गुण आणि इंद्रिय यांची राहण्याची जागा आहे। हा जे हे जे शरीर आहे ते आयुर्वेदाप्रमाणे वात पित्त कफ या 3 धातूंनी बनलेले आहे। हा पंच महाभूतांचा समुदाय आहे, तो वाईट आणि भयंकर आहे। हा देह म्हणजे उघड 5 नाग्यांची इंगळी आहे। पंचमहाभूत म्हणजे हे 5 नागे, अशी इंगळी ज्याला 5 नागे आहेत आणि त्या नांग्यांनी ते डंक मारत अथवा वेगवेगळ्या 5 ठिकाणी दंश करणारी आहे। जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरिणाचे राहण्याचे घरच सापडले आहे. त्याप्रमाणे या देहामध्ये हा जीव असा सिंहासारखा असंग नित्य शुद्ध बद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवित नाही. आपल्या नित्य भावाच्या स्मृतीने अनित्य भावाचा नाश का करीत नाही हे मात्र आश्चर्य आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं, आत्म्याला अशी भुरळ पडली की त्याला माहीतच नाही की मी आत्मा आहे. या शरीरामध्ये असताना आपण स्वतःला शरीरच समजतो, आपण तर आत्मा आहो, ही भूल पडलेली आहे. आता इथपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणाऱ्या मूर्खांची स्थिती सांगितली. या ओळीपासून पुढे म्हणजे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे परत वर्णन माऊली करत आहे. म्हणतात माऊली की तो ज्ञानी पुरुष या देहामध्ये असतानाच आपल्या घातावर येत नाही, म्हणजे आपला घात होऊ देत नाही, म्हणजे एक क्षणही विसरत नाही की मी एक आत्मा आहे. आणि अर्जुना शेवटी मरणानंतर तो त्या परब्रह्मापदपर्यंत मिळतो. फक्त एवढी जर आठवण पदोपदी क्षणोक्षणी ठेवली की मी एक पवित्र शुद्ध आत्मा आहे आणि माझ्या अवतीभोवती जे वावरतात तेही आत्मेच आहे, ते आणि मी आम्ही सर्व मिळून एकाच परमेश्वराचे अंश आहोत. कोट्यावधी जन्म ओलांडून योग आणि ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून परत बाहेर पडणार नाही अशा कृतनिश्चयाने या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात. ती अशी व्यवस्था करतात जेणेकरून ते पूर्णपणे त्या ब्रह्मस्वरूपामध्ये लीन व्हावं आणि त्यातून बाहेर पडूच नाही, म्हणजे परत जन्म घेऊच नाही, आपल्या मूळ स्वरूपाला जाऊन आपल्या मूळ स्वरूपाशी भेटून त्यातच एकोप्यानी एकरसानी एकात्मतेनी तिथेच राहावे. जे आकार रूप नदीचा पलीकडला काठ आहे, पहिलं तीर आहे, ते निराकार आहे. जे ब्रह्म नादाची पलीकडली कड आहे, ते शब्दाच्या पलीकडे आहे. जे परब्रह्म तुरीय अवस्थेचे मध्यघर म्हणजे गाभार आहे. तुरीय अवस्था ध्यानाच्या फार गहन स्थितीमध्ये प्राप्त झालेली जी अवस्था असते त्याला तुरीय अवस्था म्हणतात किंवा तुर्यावस्था असेही म्हणतात. मोक्षा सकट गती जेथे येती विश्रांती गंगादी अपांपती सरिता जीवी ते सुख येणेची देहे पाय पाखाळणिया आहे जो भूत वैषम्ये नोहे विषम बुद्धी दीपांच्या कोडी जैसे एकची तेज सरीसे तैसा जो असे सर्वत्र इशु ऐसे नी समत्वे पंडुसुता जिये जो देखत साता तो मरणानी जीविता नागवे फुडा मनोनी तो दैवागळा वानित असो वेळो वेळा जे साम्य से जे डोळा लागला तया. ज्याप्रमाणे गंगा किंवा सर्व नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात त्याप्रमाणे मोक्षासुद्धा सर्व साधे जेथे ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतात. भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही किंवा बुद्धीला भेद होत नाही त्याला ते सुख याच देहामध्ये पाय धुण्यास प्राप्त होते, म्हणजे विपुल मिळते, मुबलक मिळते. कोट्यावधी दिव्यांमध्ये जसे एकच तेज एकसारखे असते तसा जो ईश्वर सर्वत्र चर आणि अचर वस्तूमध्ये भरलेला आहे. अर्जुना अशा समत्व बुद्धीने त्या चर आणि अचर वस्तूकडे पाहणे आणि असे पाहत असता जो जगतो म्हणजे जगताना असे पाहणे तो खरोखर जन्म मरण्याच्या अधीन होत नाही, म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो. कारण की त्याचा अभेद भावरूपी बिछाण्यावर डोळा लागला आहे, तो कायमस्वरूपी त्या अभेद ज्ञानरूपी बिछाण्यावर विश्रांती करत असतो.
प्रकृतैवच्च कर्माणि क्रियमाणानि सर्वशाः यः पश्यति तथात्मानं मकर्तारं सपश्यति।
आणि जो सर्व प्रकारे म्हणजे सर्व प्रकारचे कर्म त्या प्रकृतीकडूनच केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे असे जाणतो तोच खरा ज्ञानी होय। आता ज्ञानी कोणाला म्हणायचं त्याची डेफिनेशन सांगत आहे की जो स्वतःचा घात करून घेत नाही, कायमस्वरूपी जागृत असतो की मी एक पवित्र आत्मा आहे, त्याचप्रमाणे जो हे जाणतो की हे जी माझ्यातून कर्म घटित होत आहे किंवा अवतीभोवती जी काही कर्मे घडत आहेत ते कर्मे करणारा मी नसून ती प्रकृतीच कर्मे सर्व करत आहे, ती प्रकृती कडून केली जात आहे आणि प्रकृतीसुद्धा त्या परमात्म्याचाच अंश आहे बरं का। म्हणून अल्टिमेटली ती सर्व कर्मे परमात्म्याच्या हातूनच घडत आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे असा बोध त्याच्या ठाई कायमस्वरूपी असतो तो खरा ज्ञानी आहे असं माऊली म्हणतात।
आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा घरी चिराहटती घरी घर काही न करी अब्रधावे अंबरी अंबर उगे तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा एथ आत्मा तो वोथंबा नेणे कोण ऐसे नी येणे निवाळे जयाच्या जीवी उजिवडे अकर्तया ते फुडे देखिले तेणे।
त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी ज्यांच्या मागे प्रमुख आहे अशी ज्ञानेंद्रिये आणि सर्व कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते। मनात आणि बुद्धीत जे सुरू आहे ते सुद्धा प्रकृतीच करते। असे खरोखर जो जाणतो ना, म्हणजे घरातील माणसे घरात वागतात आणि घर काही एक करत नाही, आकाशामध्ये ढग धावतात पण आकाश काही एक करत नाही, त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्माचा आरंभ करून तिन्ही गुणांचा खेळ खेळत असते आणि येथे सर्व कर्मांमध्ये आत्मा हा अगदी खांबासारखा केवळ आधारभूत असतो आणि कोण कर्म करतो हे तो जाणत नाही। अशा या निर्णयाने ज्याच्या अंतकरणामध्ये प्रकाश पडला आहे त्याने खरोखर अकर्त्या आत्म्याला जाणले आणि तोच खरा ज्ञानी आहे असे समजावे।
यदा भूत पृथक भाव मेकस्थं मनुपश्यति तत्येवच्च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा।
जेव्हा भूतांचा निराळेपणा किंवा निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याच्याच म्हणजे त्या आत्म्याचाच हा सगळा विस्तार आहे असे पुरुष नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते, म्हणजे परत तो परमात्म्याचा समत्व योग, समदर्शनाचा योग, सर्वत्र नमस्कार करण्याची बुद्धी याचीच पुन्हा इथे चर्चा येत आहे।
एरवी तैची अर्जुना होई जे ब्रह्म संपन्ना जई या भूता कृती भिन्नादी सती एकी लहरी जैसिया जळी परमाणु कणिका स्थळी रश्मी कर मंडळी सूर्याचा नातरी देही अवेव मनी आघवेची भाव विस्फुलिंग सावेव वन्नी एकी तैसे भूताकार एकाचे हे दिठी रिगे जैसाचे तैची ब्रह्म संपत्तीचे तारु लागे मग जया तया कडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख ए तुले नी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठाऊ प्रतीती पथा माझी जाहली।
सहज विचार करून पाहिले तर अर्जुना ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याचवेळी ब्रह्मसंपन्न होता येईल. म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे, फक्त आपल्या घरातलेच नव्हे तर अवतीभोवती वावरणारे, आपल्याला भेटणारे सर्वच्या सर्वच हे ब्रह्मस्वरूप आहेत, असा हा आपल्याला अभेद बोध व्हायला पाहिजे. लाटा जशा पाण्यावर परमाणूचे कण असते, जसे पृथ्वीवर, किंवा किरणे जशी सूर्यमंडळावर, अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव, अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना, अथवा एका अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या, त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत. हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील, खरोखर अनुभवाला येईल, त्याचवेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल, फार काय सांगावे, त्याला अमर्याद सुख प्राप्त होईल. अर्जुना, अशा रीतीने प्रकृती पुरुष विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाला आणून दिला. आपण हरिपाठामध्ये नेहमी एक पद ऐकतो, ध्येय ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, आणि सहस्त्र दळी उगवला सूर्य जैसा. ज्याप्रमाणे सूर्य सहस्त्र रश्मी किरणाने सर्व जगाला व्यापून टाकतो, असं आपल्याला असा भाव झाला पाहिजे की त्यातला एक एक किरण जसा एक एक आत्मा होऊन आपल्या अवतीभोवती वावरत आहे, आणि जितके लोक आपल्या अवतीभोवती, लोकच नव्हे तर प्राणी मात्र सुद्धा, जेवढी चराचर सृष्टी आपल्या अवतीभोवती आहे, ती संपूर्णपणे त्या एका परमात्म्याचाच अंश आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला या पदाचा अर्थ समजेल. आणि ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटी वेगळा, नुसतं ध्यान करूनही तो मिळत नाही, ध्यान केल्यानंतर, त्या परमेश्वराला प्राप्त केल्यानंतर, ध्येय म्हणजे परमात्मा, ध्यान करणारा ध्याता, आणि जी क्रिया ज्याला आपण ध्यान म्हणतो, जी आपल्याला समाधीपर्यंत घेऊन जाते, हे सर्व मागच्या मागे कुठे सुटून गेलं हे सुद्धा उरत नाही. आणि त्या न उरलेल्या अवस्थेत जे परमात्मसुख भोगायला मिळते, तो खरोखर या ज्ञानाचा विषय आहे. अमृत जैसे ये चुळा का निधान देखी जे डोळा, ते तुला जिव्हाळा मानावा गा. हा जी जाहलिये प्रतीती, घर बांधणे जे चित्ती, ते आताना सुभद्रापती इयावरी. तरी एक दोन्ही ते बोल, बोली जती सखोल, देई मनाते बोल मग ते घेई. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले, तेथ अवधानाचे ची केले सर्वांग येरे. अरे, चूळ भराव्यास जसे अमृत मिळावे, अथवा ठेवा जसा डोळ्यांनी पाहावा, त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुषाचा विचार तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. जो प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ, हा जो विचार परमात्म्यांनी मांडला आहे, हा सांगितला आहे, हा दुर्मिळ आहे, अत्यंत दुर्मिळ आहे. तो माऊली काय म्हणत आहे, हा विचार आपल्याला मिळाला म्हणजे जणू काही आपल्याला चूळ भरण्यासाठी अमृतच मिळालं आहे, इतकं ह्याचं इम्पॉर्टन्स आहे. जणू काही आपल्याला आपण ठेवलेली संपत्ती आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो आहे, इतकं ह्याचं इम्पॉर्टन्स आहे. अरे अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तामध्ये घर बांधायचे, म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा, ते आताच नाही तर मग यानंतर. आता हा अनुभव जो असतो, जो ध्यानाच्या माध्यमातून, सांख्याच्या माध्यमातून, कर्मयोगाच्या माध्यमातून जो हा जो अनुभव येतो, हा दीर्घ अनुभव, हा ज्यांनी त्यांनी आपल्या हृदयात कायमस्वरूपी ठेवायचा असतो, कारण याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, कोणासोबत शेअर करता येत नाही, कोणाला सांगता येत नाही, हा अनुभव ज्यांनी ज्याचा त्यांनीच घ्यायचा असतो. हळूहळू हळूहळू करता 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 जेव्हा तो ब्रह्मप्रकाश प्रकाशित करेल, त्या सद्गुरूच्या वचनावरून तो प्रकाश आपल्यामध्ये जागृत होईल, आपल्याला दिसेल, त्या आत्मप्रकाशाची कास धरून हळूहळू आपली आध्यात्मिक प्रगती होईल आणि मग हा समत्व बोधाचा अनुभव आपल्याला सुद्धा येऊ लागेल. आता त्या एक दोन आणखीन गुढ गोष्टी तुला सांगितल्या जातील, तर तू मनाला जामीन दे आणि मग त्या एक दोन गोष्टी ज्या मी सांगणार आहेत त्या ऐकून घे, असे देवाने म्हटले. आणि मग बोलायला आरंभ केला तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधान रूप केले. अशा प्रकारे आपण हे जे उपाय चाललेले आहेत, कशाप्रकारे आपण त्या ज्ञेयाला, त्या ब्रह्माला जाणू शकू आणि कशाप्रकारे आपण स्वतः ब्रह्म होऊ शकू, हे माऊलीने अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि या 30व्या श्लोकापर्यंत आपण हे सर्व पाहिलं. आज 30व्या श्लोकानंतर आज आपण इथे विश्रांती घेणार आहे आणि उद्या 31व्या श्लोकापासून पुढचा भाग 13व्या अध्यायाचा आपण घ्यायला सुरुवात करू. आज इथेच थांबूया.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.